नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं LVM-3 उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं ब्लूबर्ड ब्लॉक 2 या दूरसंवाद उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करत ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज सकाळी हे प्रक्षेपण करण्यात आलं. अमेरिकेच्या AST स्पेस मोबाईल या कंपनीचा हा उपग्रह 6100 किलो वजनाचा असून तो थेट स्मार्टफोनपर्यंत हायस्पीड 4G आणि 5G कनेक्टिव्हिटी देण्यासाठी बनवण्यात आला आहे. या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे दुर्गम भागात इंटरनेट सुविधा अधिक सुलभ होणार आहे. या उपग्रहामुळे टॉवर आणि फायबरशिवायचं उपग्रहाच्या माध्यमातून थेट मोबाईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार असून इंटरनेटच्या विश्वात नवी क्रांती घडणार आहे. जागतिक समुदायासाठी हे एक महत्त्वाचं योगदान असल्याचं इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी म्हटलं आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी न्यू स्पेस इंडिया लिमिटेड, अंतराळ विभागातलं प्रक्षेपण वाहन पथक तसंच AST स्पेस मोबाईलच्या उपग्रह प्रकल्प पथकाचं अभिनंदन केलं. श्रीहरिकोटा इथून झालेलं हे 104वं प्रक्षेपण असून LVM-3 प्रक्षेपण वाहनाची ही 9वी सलग यशस्वी मोहीम आहे, ज्यामुळे या वाहनाची 100% विश्वसनीयता अधोरेखित झाली असल्याचंही नारायणन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशस्वी प्रक्षेपणाचं कौतुक करत हा भारतासाठी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. LVM-3 हेवी लिफ्ट यशामुळे गगनयान मोहीम, व्यावसायिक प्रक्षेपणे आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत झाली असून भविष्याच्या पिढ्यांसाठी आत्मनिर्भरता वाढवण्यास मदत होईल, असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. ग्राहकांचे हक्क आणि संरक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी देशभरात आज राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जात आहे. वर्ष 1986 आजच्याच दिवशी ग्राहक संरक्षण कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली होती. या ऐतिहासिक घटनेनिमित्त हा दिवस ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो. समुद्र प्रताप ही भारतातली पहिली स्वदेशी बनावटीची प्रदूषण नियंत्रण नौका काल गोवा शिपयार्ड लिमिटेड इथं औपचारिकपणे भारतीय तटरक्षक दलात दाखल झाली. या अत्याधुनिक नौकेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून रिमोट कंट्रोल गन्सद्वारे चालणारी एकात्मिक अग्निशमन प्रणाली तसंच इतर महत्वाची सागरी प्रदूषण नियंत्रण साधने यांचा समावेश आहे. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमानुसार डिझाईन आणि विकसित करण्यात आलेली ही नौका सागरी प्रदूषण नियंत्रण, सागरी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि भारताच्या आर्थिक स्वामित्व सागरी क्षेत्राच्या संरक्षणात महत्वाची भूमिका बजावणार आहे. देशात प्रसूतीसाठी रुग्णालयांमध्ये भरती होण्याचं प्रमाण 89% वाढल्यानं माता मृत्यू दरात लक्षणीय घट झाली आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी सांगितलं. मध्य प्रदेशात धार आणि बेतूल जिल्ह्यांमधल्या वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. सुमारे 560 कोटी रुपये खर्चून ही महाविद्यालय उभारली जाणार असून खासगी आणि सार्वजनिक भागीदारीतून ती चालवली जाणार आहेत. खरीप हंगाम 2024-25 मध्ये शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरड धान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. धान, मका, ज्वारी, रागीसह भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल. अकोला इथं विमान पायलट प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाली आहे. खासदार अनुप धोत्रे यांनी या संदर्भात पाठपुरावा केला होता. या प्रशिक्षण केंद्रामुळे अकोल्याच्या नावाला राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळणार असल्याचा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त केला. हे पायलट प्रशिक्षण केंद्र येत्या 4 महिन्यात सुरू होणार असून केंद्र सरकारनं या संबंधित संस्थेला अधिकृत मंजुरी दिली आहे. नांदेड इथल्या नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य BN चव्हाण यांचं आज निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. मराठवाडा विद्यापीठाच्या नांदेड उपकेंद्राचे ते अनेक वर्ष संचालक होते. राज्यात बंदी असलेल्या गुटखा आणि तत्सम अंमली पदार्थांवर कडक कारवाई करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग सज्ज झाला आहे. यापुढे बंदी असलेले प्रतिबंधित पदार्थ सापडल्यास त्या संबंधित क्षेत्रातल्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी प्रचार आणि प्रसिद्धीसाठी जिल्हास्तरावर सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे आणि प्राधान्यानं काम करावं, विशेषतः जिल्हा परिषदांनी अभियानाला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, असे निर्देश ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पंचायत समिती, ग्रामपंचायत, विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयानं काम केल्यास अभियानाचा अपेक्षित परिणाम साध्य होईल, असं त्यांनी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.